पाठ्यपुस्तक पाठ सात
विज्ञान, तंत्र आणि मंत्र।
सात असो असू दे।
दोन असू दे। क मीनू प्रत्येक बाबतीत अगदी हट्टी, जराही तडजोड खपवून घेणार नाही, पण तिच्या आवडीची गोष्ट असेल तर मग आपणहूनच म्हणते। असू दे, चालेल मला। मीनू, पिझ्झा गार झाला आता, नको खाऊस तो। मीनू, सिनेमा 5 वाजताच सुरू होतोय, तू पोचणार नाहीस वेळेवर, रद्द कर बेत। मीनू, मित्रांना बोलवून ठेवलंयस, सगळ्यांचं चहा पाणी करावं लागेल आणि मी तर बाहेर चालले। घरी तू एकटीच आहेस, कोणी नाही तुझ्या सोबतीला।